चांदोबा, फेब्रुवारी 1971, वर्ष 19, अंक 11. गोष्टीचं नाव आहे भावा भावांचे प्रेम. एका गावी पंढरी नावाचा शेतकरी राहत असे. त्याला दोन मुलगे होते. एकाचे नाव राम व दुसऱ्याचे लक्ष्मण. खरोखरच राम लक्ष्मणांसारखीच दोघांची जोडी होती. त्यांचे परस्परांवर फार प्रेम होते. मोठेपणी त्यांची लग्ने झाली आणि दोघांचे संसार थाटले. पुढे काही दिवसांनी त्यांचे आई वडील वारले, तरी दोघे भाऊ परस्पर सहकाराने शेती भातीची कामे करीत. आनंदाने असाच काही काळ लोटला. रामाला मूलबाळ नव्हते, परंतु लक्ष्मणाला 5 मुले झाली. त्यामुळे दोघांच्या बायकांची परस्पर मत्सराने भांडणे सुरू झाली. हळूहळू घरातल्या कामांच्या वाटणीबद्दल दोघींचे परस्परांशी भांडण वाढत गेले. म्हणून दोघांनी घराचे व शेतीचे वाटे करून घेतले आणि निरनिराळे संसार थाटले. दोघेही जावा परस्परांशी मुळीच बोलत नसत, परंतु दोघा भावांचे परस्परांवरील प्रेम कायम राहिले. एका वर्षी पीक छान आले. दोघा भावांनी कापणी झाल्यावर धान्याचे ढीग लावले. आता धान्य घरी पोचवण्याचे काम काय ते उरले. त्या दिवशी राम व लक्ष्मण आपापल्या शेतातल्या खळ्यात पहारा देत रात्रभर जागत राहिले. रात्री खाण्याची वेळ झाली तेव्हा रामने आपल्या धाकट्या भावाला बोलावले आणि म्हणाला, अरे लखू, मी जरा घरी जाऊन खाऊन पिऊन येतो. तोपर्यंत तू माझ्या शेतावर सुद्धा नजर ठेव. मी परत आल्यावर तू जा खायला. लक्ष्मणने होकार दिला. राम जेवायला घरी गेला. लक्ष्मण एकटा दोघांच्या खळ्यावर पहारा देत बसला. त्याच्या डोक्यात विचार आला, आपल्याला 3 मुलगे व 2 मुली आहेत. मोठा मुलगा 2-3 वर्षांनी मोठा होईल, तेव्हा तो आपल्याला मदत करेल. पण मोठ्या भावाला मूलबाळ काही नाही, त्याला म्हातारपणी मदत कोण करणार? म्हातारपणी काम करणे त्याला जड जाईल, म्हणून त्याने आतापासून थोडं थोडं वाचवलं पाहिजे, म्हणजे उतार वयात काही उपयोग होईल. मी त्याला मदत करायला गेलो तर तो मानणार नाही. तो कबूल झाला तरी वहिनींना ते खपणार नाही. असा विचार करून त्याने एक मोठे टोपले घेतले आणि आपल्या खळ्यातले 10 टोपल्या धान्य उचलून भावाच्या खळ्यात नेऊन टाकले. भाऊ येण्यापूर्वी जणू काही त्याला काही माहीतच नाही अशा तऱ्हेने परत येऊन आपल्या खळ्यात खाटेवर बसून राहिला. इतक्यात राम जेवण आटपून परतला आणि लक्ष्मणाला जेवून याला घरी पाठवले. लक्ष्मण घरी निघून गेल्यावर मोठा भाऊ एकटा खाटेवर पडल्या पडल्या विचार करू लागला. यावर्षी देवाच्या कृपेने पीक छान निघाले आहे, पण लक्ष्मणाच्या घरी नवरा बायकोशिवाय 5 पोटे भरून काय उरणार? आपल्याला काय, दोघं नवरा बायको खाऊन खाऊन किती खाणार? थोडक्यात भागेल. यावर्षी लक्ष्मणाला थोडा हातभार लावायला हरकत नाही. उघड उचलून काही दिलं तर तो घेणार नाही व दोघांच्या बायका उगाच आपसात भांडतील. म्हणून लक्ष्मणाला परत यायला थोडा वेळ लागेल असा विचार करून आणि जवळपास कोणी नाही हे पाहून त्याने भावाने ज्या टोपल्याने 10 टोपल्या धान्य त्याच्या राशीवर टाकले होते त्याच टोपल्याने 10 टोपली धान्य भरून त्याने लक्ष्मणच्या खळ्यातल्या राशीत टाकले आणि काही बोलल्याशिवाय आपल्या खाट्यावर येऊन पडून राहिला. लेखक श्री रम मु कुलकर्णी.